चीनीमंडी.com पॉडकास्ट।
आता शेतकऱ्यांना मिळणार 10,000 नव्या शेतकरी उत्पादन संघटनांचे बळ। लहान आणि मध्यम शेतकरी बांधवांकडे आधुनिक शेती करण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी हातामध्ये निधी नसतो, तसेच आपल्या मालाचे विपणन करण्यासाठी त्याचबरोबर शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी काही विशेष करण्याची त्यांची आर्थिक क्षमता नसते। हे लक्षात घेऊन नव्या 10,000 शेतकरी उत्पादन संघटनाच्या माध्यमातून त्यांना मदत करण्यात येणार आहे। शेतीमालाचा दर्जा सुधारून त्याच्या विक्रीसाठी तंत्रज्ञानाची मदत या संघटना करणार आहेत। तसेच शेतकरी बांधवांना पुरेशी पत सवलत देऊन त्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीमध्ये नव्याने 10,000 शेतकरी उत्पादक संघटना निर्मिती आणि प्रोत्साहन योजनेला मान्यता देण्यात आली आहे। या संघटनाची निर्मिती 2019-20 ते 2023-24 या 5 वर्षांमध्ये करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी पूरक म्हणून या संघटनेच्या माध्यमातून कार्य करण्यात येणार आहे। यासाठी सरकारने केंद्राच्या अर्थसंकल्पामध्ये 4,496 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। यासाठी देशभरामध्ये नवीन 10,000 FPO तयार करण्यात येणार आहेत। FPO तयार करण्यासाठी आणि शेतकरी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रारंभी 3 संस्था अंमलबजावणी एजन्सी म्हणून काम करणार आहेत। यामध्ये लहान शेतकरी कृषी व्यवसाय कन्सोर्टियम, राष्ट्रीय सहकारी विकास मंडळ आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांचा समावेश असणार आहे। त्याचबरोबर आवश्यकता निर्माण झाल्यास राज्यांच्या कृषी संघटना आणि FW यांच्याशीही सल्लामसलत करण्यात येणार आहे। राज्यांना DSE आणि FW यांच्या सल्लानुसार अंमलबजावणी एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे। DSE आणि FW अंमलबजावणी करत असलेल्या एजन्सींना क्लस्टर वाटप करणार आहे। त्या आधारे राज्यांमध्ये क्लस्टरच्या धर्तीवर व्यावसायिक संघटना तयार करण्यात येतील। क्लस्टर धर्तीवर कार्यरत व्यवसाय संघटनेच्या माध्यमातून FPOचे स्थापन करण्यात येईल आणि या योजनेची अंमलबजावणी एजन्सी मार्फत करण्यात येईल। संस्थेकडे पीक पालन, कृषी विपणन, पिकांचे प्रक्रिया, सामाजिक प्रोत्साहन, कायदा आणि IT आणि MIS या क्षेत्रात आधुनिक ज्ञान शेतकरी बांधवांना पुरवण्याचे काम असणार आहे।